नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रयागराजच्या भूमीवर एक इतिहास रचला जात असून महाकुंभ मेळ्याच्या आयोजनामुळे देशाची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख एका नव्या उंचीवर पोहोचेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. प्रयागराजमध्ये पुढच्या वर्षी होत असलेल्या महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर 7,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यसभेत आजही अध्यक्ष जगदीप धनखड यांच्यावरच्या अविश्वास ठरावाच्या मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षांनी हा अविश्वास ठराव आणला असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून आजही खडाजंगी झाली आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. पुष्पा 2 या चित्रपटाच्या खेळादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी आज तेलुगू अभिनेता अल्लू अर्जुन याला अटक केली आहे. 4 डिसेंबर रोजी हैदराबाद इथल्या एका चित्रपटगृहात पुष्पा 2 या चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान चेंगराचेंगरी सदृश स्थिती निर्माण झाली होती. छत्तीसगडमध्ये आज सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 2 माओवादी ठार झाले. बिजापूर जिल्ह्यातल्या बासुगुडा भागात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कोब्रा बटालियन आणि जिल्हा राखीव दलाने संयुक्त शोध मोहीम राबवली होती. या मोहिमेदरम्यान नेंद्रा जंगलात ही चकमक झाली. चकमकीनंतर सुरक्षा दलाने मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 843 अंकांची वाढ होऊन तो 82,133 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 220 अंकांची वाढ होऊन तो 24,768 वर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.